श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोधातला 14वा श्लोक पाहतो आहोत. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला महाथोर ते मृत्युपंथेशी गेले किती एक ते जन्मले आणि मेले. पूर्वजन्मींच्या कर्मानुसार जीवाला जन्म येत असतो, जन्म घ्यावा लागतो वासनेच्या संगे. अंतकाळी जशी वासना असेल तसा जन्म जीवाला येतो. कुठे जन्म घ्यायचा हे सामान्य जीवाच्या हातातली गोष्ट नसते. जर तो एखादा उत्तम साधक योगभ्रष्ट पुरुष असेल तर मात्र शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोपि जायते असं भगवद्गीता म्हणते. अशा पुरुषाला चांगल्या पवित्र श्रीमान कुळात जन्म येतो. जोपर्यंत जीव आत्मरूप झाला नाही, स्वरूपबोधावर गेला नाही, तोपर्यंत त्या जीवाला पुनर्जन्म हा अपरिहार्य आहे. नरजन्माला आलेला जीव आपल्या कर्मानुसार चांगल्या योनीत नाहीतर नीच निकृष्ट योनीत जन्म घेतो, पण जन्म त्याला घ्यावाच लागतो. जन्म जीवन आणि मृत्यू एका पाठोपाठ एक येणाऱ्या ह्या सगळ्या घटना आहेत. जीवनभर जी कर्म आपण करतो, जी साधना आपण करतो, त्याचे सूक्ष्म संस्कार घेऊन जीव पुढे जातो आणि दुसऱ्या देहाची नवीन वस्त्रे धारण करतो. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी असं भगवद्गीता म्हणते. त्यासाठी आधी जन्म घेतलेल्याला मृत्यू स्वीकारावा लागतो. जातस्य ही ध्रुवो मृत्यू जन्ममृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे तत्वम सोचितुम अर्हसी. जन्माला आला की मृत्यू, मृत्यूनंतर पुन्हा जन्म, हे सगळं आहे तेव्हा तुला शोक करण्याचं कारण नाही असं भगवंत अर्जुनाला सांगतात. आता प्रश्न एवढाच की जेव्हापासून जीवानं नवीन देह धारण केला तेव्हापासून मृत्यूपर्यंत त्यांनी आपलं जीवन कसं घालवलं, त्यावर त्याला पुनर्जन्म आहे को तो ह्याच जन्मी मुक्त होणार आहे आणि जन्ममरणाच्या फेरातून सुटणार आहे हे अवलंबून आहे. सामान्य जीव या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात निश्चित सापडतोच, पण चांगली थोर मंडळी, आदर्शभूत जीवन जगणारी, समाजासाठी देशासाठी बलिदान देणारी मंडळी ही देखील यातून सुटत नाहीत. त्यांनाही मृत्यू अटळ आहे. यद्दृष्टम तन्नष्टम, जे जे आकाराला येते त्याचा नाश काळच करतो. भगवतरूप झालेले संत अवतारी पुरुष मात्र आपल्या इच्छेने आपलं नियोजित कार्य संपल्यानंतर देह त्याग करतात. ते मरून अमर होतात, कीर्ती रूपानं राहतात. काहींना जगाच्या कल्याणासाठी पुन्हा जन्म घ्यावा असा वाटला अथवा भगवंतांनीच त्यांच्यावर काही काम सोपवलं तर ते पुन्हा जन्म घेतात, किंवा स्वतः भगवंतच जन्म घेऊन देह धारण करतात. गीतेने म्हटलेलं आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अशी काही थोर थोर मंडळी सोडली तर किती एक ते जन्मले आणि मेले. बहुसंख्य मंडळी जन्माला येतात, यथाशक्ती संसार करतात आणि एक दिवस मरून जातात. पण ज्यांना अमर व्हायचं असेल, देहातीत अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल, त्यांनी मात्र कट्टानं दीर्घकाल साधना करून सद्गुरु कृपा संपादन करून आपलं जीवन सार्थक करून घ्यावं. म्हणून यात जे म्हटलेलं आहे, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला महाथोर ते मृत्युपंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले. जय जय रघुवीर समर्थ.